was on a 36 minutes. Morning number one madhye rudra hai tum cha sobat. And morning number one madhye आपल्या अवती भोवती आजूबाजूला काय काय घटना घडामोडी घडतात त्यांच्याकडे जरा दृष्टक्षेप टाकण्याची वेळ झालेली आहे. पंचवटी प्रभाग क्रमांक 3 मधलं साईनगर परिसरामध्ये बुधवारी सकाळी पिण्याच्या पाण्याची गळती होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पंचवटी महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी केला आणि एकूणच ह्या भ्रमणध्वनी उचलला जात नसल्याने नागरिकांनी थेट महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांना फोन करून तक्रार केली आणि काही वेळातच पाणी गळती थांबली. व्हेरी गुड. ऍक्टिव्ह कार्यकारिणी असणारी आपली महानगरपालिका आहे आणि डेफिनेटली डॉक्टर प्रवीण गेडाम आपण सुद्धा मॉर्निंग नंबर वनमध्ये बऱ्याचदा त्यांच्यासोबत बोललो आहोत, गप्पा मारल्या आहेत. एन्थुझियास्टिक पर्सनॅलिटी, डेफिनेटली गरज असेल प्रत्येक मॅनेजमेंटला अशी एक व्यक्ती, असा एक अधिकारी. सलाम सलाम, ग्रेट. सोन्याची दुकानं उघडली आहेत, खरेदी विक्री परत सुरू झाली, दुकानदार ग्राहक सगळ्यांमध्येच उत्साह आहे आणि कारागीर मंडळी जी आहेत त्यांना रोजगार परत एकदा सुरू होणार आहे, त्यामुळे त्या गोष्टीचा आनंद आहे. एकूणच तुमच्याही मनातला आनंद आता गगनात मावेनासा असेल. स्पेशली महिला मंडळ घरातलं जे आहे प्रचंड खुश झालं असणार आहे. काय किती आनंद आहे मनात शेअर करा जरा 6601935 नंबरवर. एक ट्रॅक प्ले करतोय थोडा वेळात, वजा तुम हो फ्रॉम हिट स्टोरी 3, सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहो.